अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो.
शिका शिका संघटित आणि संघर्ष करा.